आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन वेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉद्रिगीज हांच्या बरोबर चर्चा करतले. भारतीय विमान कंपन्यांक आधार दिवपा खातीर केंद्रीय मंत्रीमंडळान 10,000 कोटी रुपयांच्या एटीएफ दर स्थिरीकरण नितीक मान्यताय दिल्या. केंद्रीय घर मंत्री अमित शाह त्रिपुराच्या 2 दिसांच्या भोंवडेर आज सांजे वेळार अगरतलाक पावतले. भारतीय हवामान खात्यान आज केरळा आनी माहेन दाट तुटंगराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. पयली संवसारीक योगासन खेळ चॅम्पियनशीप आज गुजरातांतल्या अहमदाबाद शारांत सुरू जातली. सॅफ महिला चॅम्पियनशिपांत काल भारतान भूतानाचेर जैत जोडून फायनलीन पावल घाला. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन वेनेझुएलाच्यो कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉद्रिगीज हांच्या बरोबर चर्चा करतले. रॉद्रिगीज भारताच्या 5 दिसांच्या भोंवडेर काल नवी दिल्लीन पावल्यो. तांच्या बरोबर आयिल्ल्या शिष्टमंडळान परराष्ट्र वेव्हार, अर्थशास्त्र आनी वित्त, विज्ञान आनी तंत्रज्ञान, दळणवळण आनी म्हायती तशेंच येरादारी मंत्र्यांचो आस्पाव आसा. रॉद्रिगीज हांणी हाजे आदीं 2015 वर्सा परराष्ट्र मंत्री म्हणून आनी 2019, 2023, 2024 आनी 2025 वर्सा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून भारताक भेट दिल्ली. वेनेझुएलाचे शिष्टमंडळ भारताचे उर्जा, वखदां आनी मोटारींच्या क्षेत्रांकडे संबंधित आशिल्ल्या जायते आस्थापनांक भेट दितले. भारताची तांत्रीक आनी उद्देगीक क्षमता समजून घेवप आनी सहकार्याचे नवे मार्ग सोदून काडप हो हाजो हेतू आसा. केंद्रीय मंत्रीमंडळान भारतीय विमान कंपन्यांक तांच्या देशांतर्गत आनी आंतरराष्ट्रीय उड्डाणा खातीर एटीएफ दर स्थिर दवरपाक मदत करपा खातीर तेल विपणन कंपन्यांक 10,000 कोटी रुपयांच्या एका वेळच्या अर्थसंकल्पीय मदतीक मंजुरी दिली. अस्तंत आशियांतल्या संकश्टाक लागून इंधनाच्या दरांत सध्या सुरू आशिल्ल्या चढ उतारांच्या परिस्थितीन विमान कंपन्या खातीर स्थिर एटीएफ दर सुनिश्चित करपाच्या उद्देशान कंपनीक हो आधार दितले. काल नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती दितना माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले.
आज माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की अध्यक्षता में कैबिनेट में बहुत बड़े महत्वपूर्ण फैसले लिए गए हैं, जिसमें आज की जो वेस्ट एशिया क्राइसिस के कारण एटीएफ एविएशन टर्बाइन फ्यूल उसका जो प्राइस बढ़ा है और उसका जो इम्पैक्ट आ रहा है एविएशन सेक्टर पे, उसको मिटिगेट करने के लिए 10,000 करोड़ रुपीज का एक एटीएफ प्राइस स्टेबिलाइजेशन फंड क्रिएट किया गया.
तशेंच दिल्ली एनसीआर वाठारांतले पोरणे ट्रक आनी बशी बदलपा खातीर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाक आधार दिवपी येवजणेकूय मंजुरी दिल्या. आर्थिक विशयांचे कॅबिनेट समितीन ओडिसांतल्या रामेश्वर ते पारादीप मेरेनच्या 163 किलोमीटर परस चड लांबायेच्या नव्या दर्यादेगेवेल्या महामार्गाच्या बांदकामाकूय मंजुरी दिल्या. आर्थिक विशयांचे कॅबिनेट समितीन बिहार वाठारांतल्या NH 31 आनी NH 231 खगरिया पुनरिया विभागाचे 4 पदरी रस्त्यान रुपांतर करपाकूय मंजुरी दिल्या, जाका 3,936 कोटी रुपया परस चड टेस्पेस येतलो. केंद्रीय घर मंत्री अमित शाह त्रिपुराच्या 2 दिसांच्या भोंवडेर आज सांज वेळा अगरतलाक पावतले. तांचे भेटी आदी सुरक्षा यंत्रणांनी काल सर्किट हाऊस ते शाल बागान मेरेन ट्रायल रन घेतली. शुक्रारा कांय रस्त्यांचेर येरादारीचे निर्बंध घालूंक शकतात अशें पुलिसांनी सांगले. आपल्या भेटी वेळार शाह पुष्पबंता पॅलेस हॉटेलाच्या बुन्यादी फातर घालपाच्या सुवाळ्याक हाजीर रावतले. लंकामुरांतल्या शीम सुरक्षा दळाच्या शिमेवेल्या चौकीक भेट दितले आनी राज्य तशेंच केंद्रीय सुरक्षा अधिकाऱ्यां बरोबर एका उंचेल्या पावण्यावेली बसका घेतले. शाह यांच्या भेटी संदर्भात राज्य सरकारान एका उंचेल्या पावण्यार प्रशासकीय सुरक्षा बसकेचे आयोजन केला. भारताची फुडाराची मॉबिलिटी इकोसिस्टम एकाच तंत्रगिन्यानाचेर आधारून आसची ना अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगले. पुरी हांणी म्हळे हे वेवस्थेन भारताच्या वास्तवतेक अनुकूल जातले अशा पद्दतीन ईव्ही, जैव इंधन, हायड्रोजन आनी नवीकरणीय उर्जेचो आस्पाव आसतलो. नवी दिल्लीन हिरो मोटोकॉर्पच्या पहिल्या फ्लेक्स फ्युअल मोटरसायकलाच्या लॉन्च वेळार ते उलयताले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
राज्यान बेकायदेशीर रितीन रावपी बांगलादेशी नागरिकांचेर गुजरात पुलिसांनी खर कारवाय सुरू केल्या. ऑपरेशन डेल्टा हंट खाला गुजरातांत बेकायदेशीर रितीन रावपी 365 बांगलादेशी नागरिकांक अटक केल्या जाल्यार सध्या 782 परस चड दुबावीत व्यक्तींविशी चौकशी सुरू आसा. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हांणी या महिन्याच्या 18 तारखेक जावपा आशिल्ल्या महाराष्ट्र विधान परिषद वेंचणुके खातीर महायुतीच्या 17 अधिकृत उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या. मुंबईत जाल्ल्या एका जोड पत्रकार परिषदेत उलयतना भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एनसीपी या आघाडीचे सगळे 17 उमेदवार वेंचून येतले असो विश्वास चव्हाण हांणी उक्तायलो. मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखेलमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे फुडारी सुनेत्रा पवार हांच्या मदी झाल्या चर्चे उपरांत सुवातो वाटपाचो निर्णय निमाणो केलो असे चव्हाण हांणी सांगले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय व्यापारी कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुनील सिंघी हांची भेट घेतली. वेपाऱ्यांचे हित आणिक कटमूट करप, डिजिटल संधी वाढप, इज ऑफ डुईंग बिझनेसचो वेग वाढप या विषयांचेर सविस्तर चर्चा झाली असे गोयल हांणी सोशल मीडिया पोस्टांत सांगले. भारतीय हवामान खात्यान केरळान माहेंत आज घोग्यांनी पावसाचो ऑरेंज अलर्ट दिला. तशेंच उत्तराखंड, ईशान्य भारताचे कांय भाग, अस्तंत बंगाल, कर्नाटका, कोकण, गोंय, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, अंदमान निकोबार जुवे आणि लक्षद्वीपान उटंगाराच्या पावसाची शक्यताय असा. उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगित, बाल्तिस्तान, मुझफ्फराबाद हांगा आज कऱ्यांच्या पावसासयत घडघड मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. मजगती दिल्ली, चंदीगड, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटका, तेलंगणा, विदर्भात घडघड मारपाची शक्यताय असा. पहिली संसारीक योगासन खेळ चॅम्पियनशीप आज गुजरातच्या अहमदाबाद शहरात सुरू जातली. 5 दिसांच्या या सर्तीत अमेरिका, जपान, नेदरलँड्स, ओमान, मॉरिशस, युगांडा, झांबिया, श्रीलंका, नेपाळ आणि केनिया सहित 70 मैज देशांतले 500 खेळगडे वाटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजवेळा सुमार 6:40 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं या कार्यावळीत वाटो घेतले. उपांत्य फेरयेत भूतानाक 1-8 असे हरवून भारतान सॅफ महिला चॅम्पियनशिपांत च्या फायनलीत पाऊल घाला. काल गोयातल्या मडगाव शहरात भारतीय बायलांचं फुटबॉल पंगड 6 उपरांत सॅफ चॅम्पियनशिपच्या फायनलीत पावलो. 5 फावटी जैतिवंत झाला भारत शेनवारा सांजवेळा 6:30 फायनलीत डिफेंडिंग चॅम्पियन बांगलादेशा आड खेळटलो. प्रसार भारतीचं डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वेव्स OTT नोव्हेंबर 2024 सुरू झाले उपरांत 2 भितर 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचं इतिहासिक टप्पो ओलांडलो. हे यश भारताच्या सार्वजनिक डिजिटल मीडिया परिसंस्थेच्या विकासांतलो एक महत्वाचो पावणो असा आणि भारत तसे जगभरातल्या प्रेक्षकांक विश्वासार्ह, सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण आशय दिवपी स्वदेशी डिजिटल प्लॅटफॉर्माचो वाटो स्वीकार दाखयता. आज या प्लॅटफॉर्माचे 24,000 परस चड सामुग्री शीर्षकां, 15,000 वरां मायज चड कार्यावळी, 140 लायव्ह टीव्ही चॅनल्स आणि 200 रेडिओ सेवा असा. आकाशवाणी पणजी केंद्रावरवी माकिनेज पालेसीच्या सभागरांत 5 सांजवेळा 4:30 सूरसंगम ही संगीत आणि पारंपरिक नाचाची कार्यावळ आयोजित केल्या. या कार्यावळीत हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ प्रवीण गावकर आपली कला सादर करतले. माशेलच्या छत्रपती कला आणि सांस्कृतिक मंडळावरवी फुगडी सादर जातली. राया साष्ट हांगाच्या एद्रियान सिक्वेरा आणि सांगात्यांची कातारांची कार्यावळ जातली. रसिकांनी कार्यावळीचो आनंद घेवचो असे आकाशवाणीन कळीत केला. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत व्हॅनेझुएलाचो कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉद्रिगीज हांच्या बरोबर चर्चा करतले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह त्रिपुराच्या 2 भोवणेर आज सांजवेळा अगरतालांत पावतले. भारतीय हवामान खात्यान आज केरळा आणि माहेन दाट उटंगरांचो ऑरेंज अलर्ट जारी केला. सॅफ महिला चॅम्पियनशिपांत काल भारतान भूतानाचेर जैत चढून फायनलीत पाऊल घाला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आज सांजवेळा 6:30.